नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सोमनाथचा इतिहास हा विजय आणि पुनर्निर्माणाचा. सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक नेत्यांच्या सभा. आज राष्ट्रीय युवा दिन. पंतप्रधानांच्या उपस्थितीत विकसित भारत युवा नेतृत्व संवादाचं आयोजन. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोककला महोत्सवाचा आज समारोप. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 4 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. सोमनाथचा इतिहास हा विजय आणि पुनर्निर्माणाचा तसंच आपल्या पूर्वजांच्या पराक्रम त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल गुजरातमधल्या सोमनाथ इथं सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
1000 साल बाद भी सोमनाथ महादेव के मंदिर पर फहरा रही ध्वजा पूरी सृष्टि का आह्वान कर रही है. प्रभास पाटन तिरकी इस मिट्टी का कण कण शौर्य पराक्रम और वीरता का साक्षी है. सोमनाथ के स्वरूप के लिए कितने ही शिव भक्तों ने, संस्कृति के उपासकों ने, संस्कृति के ध्वज धारकों ने अपने प्राणों की आहुति दी है.
विदेशी आक्रमकांनी सोमनाथ आणि भारताला नष्ट करायचा अनेकदा प्रयत्न करूनही सोमनाथ आणि भारत नष्ट झाले नाहीत. आपल्या पूर्वजांनी प्राणाचं बलिदान देऊन त्यांचं रक्षण केलं असं पंतप्रधान म्हणाले. त्याआधी सोमनाथ स्वाभिमान पर्वाचा भाग म्हणून भव्य शौर्य यात्रा निघाली. गुजरातच्या विविध भागातून आलेले 108 अश्व आणि डमरू वादक पथक या यात्रेत सहभागी झाले होते. दरम्यान काल राजकोट इथं कच्छ आणि सौराष्ट्र प्रदेशासाठीच्या व्हायब्रंट गुजरात प्रादेशिक परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना भारतात मात्र अभूतपूर्व स्थैर्य असून विकसित राष्ट्र होण्याकडे भारताची वेगवान वाटचाल सुरू असल्याचं ते यावेळी म्हणाले. 13 ग्रीनफील्ड स्मार्ट औद्योगिक वसाहतींचं यावेळी दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काल सुटीच्या दिवशी विविध राजकीय पक्ष उमेदवारांनी प्रचाराची गती आणखी वाढवल्याचं दिसून आलं. सकाळी फिरायला जाणाऱ्या मतदारांना भेटून प्रचार करण्यापासून ते प्रचार फेऱ्या, दारोदार मतदारांच्या भेटीगाठी, प्रचारसभा, बैठका यावर भर देण्यात येत आहे. सामाजिक संपर्क माध्यमांचाही उपयोग सुरू असून प्रमुख राजकीय नेते झंझावाती प्रचार दौरे करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये हवेत उंच सोडण्यात आलेले निवडणूक चिन्हांकित फुगे नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. शहरात काल अनेक नेत्यांच्या सभा झाल्या. टीव्ही सेंटर मैदानात शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा झाली. शहराच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम अंतिम टप्प्यात असून या योजनेच्या पहिल्या टप्प्याचं 200 MLD पाणी 2 महिन्यात लाडक्या बहिणींना मिळेल असं शिंदे यावेळी म्हणाले. भाजपा नेते नितेश राणे यांच्याही काल शहरात 3 सभा झाल्या. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनीही विविध भागात मतदारांशी संवाद साधला. मुंबईत काल शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संयुक्त सभा झाली. मुंबई महापालिका निवडणुकीचा महायुतीचा वचननामा काल मुंबईत प्रकाशित करण्यात आला. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीकरता भाजपचा वचननामा काल पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 30,000 कोटी रुपयांची कामं केली जाणार असून नाशिकच्या भविष्याचा विचार करून विकास केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची काल नाशिकमध्ये प्रचारसभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक जगदीश मिनियार यांनी काल विविध मतदान केंद्रांना भेट देत मूलभूत सुविधांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान शहरातल्या 6 ठिकाणांवरील 40 मतदान केंद्रांची तपासणी करण्यात आली. मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा वेळेत योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना जालना निवडणूक निरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. चालू आर्थिक वर्षात देशाची वित्तीय तूट स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या 4.4% रोखण्याचं उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता असल्याचं PwC या पतमानांकन संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. ही तूट यापेक्षाही कमी राहील आणि यामुळे आर्थिक व्यवस्थापनातली भारताची मजबूत स्थिती जागतिक पातळीवर अधोरेखित होत असल्याचं या संस्थेचे प्रतिनिधी राणेन बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
मतदान गुरुवार दिनांक 15 जानेवारी 2026
वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत
करा मतदान सांगतय संविधान
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र.
स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून आज साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानिमित्त आयोजित विकसित भारत युवा नेतृत्व संवादात सहभागी होणार आहेत. यावेळी ते देशभरातून आलेल्या सुमारे 3,000 तरुणांशी तसंच आंतरराष्ट्रीय समुदायांच्या युवा प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत. भारताचा विकासाचा प्राधान्यक्रम आणि देश उभारणीची ध्येय या विषयावर युवा सहभागींनी लिहिलेल्या निबंध संग्रहाचं प्रकाशनही यावेळी होईल. युवा प्रतिनिधींमधल्या निवडक सहभागींना पंतप्रधानांसमोर त्यांच्या कल्पनांचं सादरीकरण करण्याची संधीही मिळणार आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिजाऊंचं जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं विशेष कार्यक्रम होणार आहे. या उत्सवाच्या निमित्तानं खामगाव इथून संस्कार ज्योत रथयात्रा आज सिंदखेड राजा इथं पोहोचेल. अहिल्या सावित्री रमाई संस्कार ज्योती यात्रा या नावानं निघालेली ही रथयात्रा सर्वधर्म समभावाचा संदेश देत आहे. येत्या 14 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या त्रिदल माजी सैनिक दिनानिमित्त तिन्ही सैन्य दलांच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या विशेष संचलनाचं आयोजन काल मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं करण्यात आलं होतं. या संचलनात तिन्ही सैन्य दलांचे निवृत्त अधिकारी नौदलाचे कॅडेट्स एनसीसी कॅडेट्स यांनीही सहभाग घेतला होता. भारतीय सैन्य दलाचे पहिले फील्ड मार्शल के एम करियप्पा यांच्या निवृत्तीच्या स्मरणार्थ दरवर्षी 14 जानेवारी रोजी त्रिदल माजी सैनिक दिन साजरा करण्यात येतो. केंद्र सरकारनं नुकतंच विकसित भारत जीरामजी विधेयक संमत केलं. या विधेयकामुळे ग्रामपंचायतींना अधिक अधिकार आणि निधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या नागलगावचे सरपंच सुभाष मुन्ना राठोड यांनी दिली. ते म्हणाले,
या विधेयकामुळे ग्रामपंचायतींना अधिक अधिकार आणि निधी उपलब्ध होणार आहे. गावातील रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता डिजिटल सुविधा आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल. ग्रामपंचायतीमार्फत योजनांची अंमलबजावणी पारदर्शक आणि प्रभावी होईल. शहर नाही तर गावही विकसित ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्याची ही सुरुवात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो.
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं सुरू असलेल्या लोककला महोत्सवाचा आज समारोप होत आहे. रंगकर्मी गणेश चंदन शिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संध्याकाळी समारोप कार्यक्रम होईल. विजेत्या संघाला प्रत्येक कला प्रकारात 3 पारितोषिकं तसंच सांघिक ढाल वितरण यावेळी करण्यात येणार आहे. दरम्यान या महोत्सवाचं काल उद्घाटन झालं. आई बाप संविधान प्रेम आणि दुःख या साऱ्या विषयांना कवेत घेणाऱ्या एकाहून एक काव्यरचना लोककवी प्रशांत मोरे यांनी यावेळी सादर केल्या. विद्यापीठातल्या नाट्यगृहाशेजारी स्वतंत्र लोककला अकादमी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी यावेळी दिली. ग्रंथालय चळवळीचे नेते नांदेडचे माजी आमदार गंगाधर पटणे यांचं काल नांदेड इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. दिवंगत पटणे यांनी देहदानाचा संकल्प केला होता, त्यामुळे त्यांचा देह नांदेड इथं श्री गुरु गोविंद सिंगजी वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला. बिलोली नगर परिषदेचे अध्यक्ष दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे नांदेड जिल्ह्याचे संचालक विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अशी अनेक पदं त्यांनी भूषवली होती. 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर 4 गडी राखून विजय मिळवला. काल वडोदरा इथं झालेल्या सामन्यात पाहुण्या संघानं प्रथम फलंदाजी करत 301 धावांचं लक्ष दिलं. भारतीय संघानं शेवटच्या षटकात 6 गडी गमावत ते पूर्ण केलं. विराट कोहलीनं 93 तर कर्णधार शुभमन गिलनं 71 धावा केल्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सोमनाथचा इतिहास हा विजय आणि पुनर्निर्माणाचा. सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला. आणि आज राष्ट्रीय युवा दिन, पंतप्रधानांच्या उपस्थितीत विकसित भारत युवा नेतृत्व संवादाचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.